नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत वीर बाल दिसा निमतान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. सीख समाजाच्या वीर बाल दिसाच्या फाटभुयेर आयज भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी शहीद फतेह सिंग आनी जोरावर सिंग हांकां परवरे बेती गुरूद्वारांत वचून आर्गां ओंपलीं. गोंय राज्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान विशेष मतदार वळेरी उजळणी मोहिमे वरवीं उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ह्याची मतदार वळेरी तयार करून ती प्रसिद्ध केल्या. पर्यायी वाद निराकरण पद्दतीक चालना दिवपा खातीर सकाळी पणजेच्या कला अकादमीत प्रतिकात्मक मध्यस्थी जागृताय वॉकथॉन आयोजित केल्ली. आतां पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत वीर बाल दिसा निमतान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. ह्या वर्सा 18 राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या 20 भुरग्यांक उत्कृश्ट कामगिरी केल्ल्या बद्दल पुरस्कार प्रदान केले. ह्यावेळार उलयतना राष्ट्रपतींनी म्हणले की हे पुरस्कार विजेत्यांक प्रोत्साहन दितले आनी देशभरांतल्या भुरग्यांक प्रेरणा दितले. पुरस्कार विजेत्यांनी शौर्य, कला आनी संस्कृती, पर्यावरण, नवोपक्रम आनी विज्ञान आनी तंत्रज्ञान ह्या सयत वेगवेगळ्या क्षेत्रांत असाधारण योगदान दिलां अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी नमूद
केलें. देश प्रेम की भावना और ऊंचे आदर्श से भरे होते हैं, उस देश की मानवता सुनिश्चित रहती है. प्यारे बच्चों, आज के दिन प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करके आपको प्रोत्साहित किया गया है. इन पुरस्कार से देश के सभी बच्चों को प्रेरणा मिलेगी. सभी पुरस्कार विजेता बच्चों ने अलग अलग क्षेत्रों में असाधारण योगदान दिए. आज 20 बच्चे को पुरस्कृत किया गया है.
सीख समाजाच्या वीर बाल दिसाच्या फाटभुयेर आयज भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी शहीद फतेह सिंग आनी जोरावर सिंग हांकां परवरे बेती गुरूद्वारांत वचून आर्गां ओंपलीं. 10व्या गुरू गोविंद सिंग हांचे ह्या दोनूय धाडसी पुतांनी धर्मवाद आनी धर्मांतरण आडोवपाच्या नदरेंतल्यान दिल्ले बलिदान म्हत्वाचो आसा अशें ह्या वेळार दामोदर नायक हांणी म्हळां. तांचे हे राष्ट्रप्रेम आमच्या पिळगेक पासून देख दिवपी आसा अशें ह्या वेळार दामोदर नायक हांणी म्हणले.
आज वीर बाल दिवस 26 डिसेंबर व वीर बाल दिवस म्हणून मनयलो गेलो होता. आणि कोवळ्या वयां भितर जे दोन भुरगे जांकां आमी कोंकणीन म्हणटात ते मिसरूड सुद्धा फुटून आशिल्ले, अशे एकट्याची 6 वर्सां आणि एकट्याची 9 वर्स, तो काळी तसो वेगळो आशिल्लो 1867 आणि 1879. अशे ह्या वर्सां भितर ह्या दोन कोवळ्या भुरग्यांनी आध्यात्मीक आपली हे टिकून दवरपाक लागून, धर्म टिकून दवरपाक लागून आपण कसलीही कपलार एक आठी सुद्धा येणासताना शहादत दिली.
देशाच्या संकटाच्या काळात सीख समाजान सदांच समाजाक महत्वाची सेवा दिल्या, तशेंच देशप्रेम देशाच्या सेवेक या समाजान साबार तरेन मजत केल्या. गरज पडल्या जीवाचे बलिदानूय दिला. गोंयात कोविडाच्या महामारीच्या काळात गोंयच्या सीख समाजान केल्लो वावर महत्वाचो आसा अशें ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. ह्या वेळार बेती गुरूद्वार सीख समितीचे वांगडी तशेंच भाजप कार्यकर्ता हाजीर आशिल्ले. गोंय राज्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान विशेष मतदार वळेरी उजळणी मोहीम SIR वरवीं उत्तर आनी दक्षीण गोंय जिल्ह्याची मतदार वळेरी तयार करून ती प्रसिद्ध केल्या आनी मतदारांनी मतदार वळेरी विशीं कसले दावे वा आक्षेप आसल्यार ते 15 जानेवारी 2026 मेरेन सादर करपाक सांगला. अशे आक्षेप वा दावे 7 फेब्रुवारी 2026 मेरेन ते निकालात हाडटले. अंतीम वळेरी प्रसिद्ध करपा खातीर 10 फेब्रुवारी 2026 मेरेन आयोगाची मंजुरी घेतले आनी 14 फेब्रुवारी 2026 दिसा अंतीम मतदार वळेरी प्रसिद्ध करतले. SIR मतदार वळेरी संबंधित मतदारा कडल्यान सादर केल्ले आक्षेप वा दाव्यांची तपासणी आनी सुनावणी करपाविशी संबंधित मतदारांक नोटीस धाडल्या. ज्या मतदारांक BLO कडल्यान नोटीस मेळ्ळ्या अशा सगळ्या मतदारांनी आवश्यक दाखल्या सयत आपल्या संबंधित मतदारसंघाच्या सुनावणीच्या सुवातेर भेट दिवची. SIR मतदार वळेरी संबंधित दाव्यांचेर सुनावणी करून वेंचणूक अधिकाऱ्यान दिल्लो निर्णय खंयचोय राजकीय पक्ष वा मतदाराक अमान्य आसल्यार लोकप्रतिनिधी कायदो 1950 कलम 24 खाला जिल्हा वेंचणूक अधिकाऱ्या मुखार अपील करपाक शकतात. तशेंच पहिल्या अपिलेट अधिकारिणीन दिल्ल्या निर्णया आड कलम 24 खाला मुख्य वेंचणूक अधिकाऱ्या मुखार दुसरो अपील करपाक शकतात. पर्यायी वाद निराकरण पद्दतीक चालना दिवपा खातीर सकाळी पणजेच्या कला अकादमीत प्रतिकात्मक मध्यस्थी जागृताय वॉकथॉन आयोजित केल्ली. भारताचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत हांच्या आगमना उपरांत ह्या 2 किलोमीटर वॉकथॉनाक 5वो बावटो दाखयलो. हो मार्ग कला अकादमीतल्यान सुरू जावन दयानंद बांदोडकर मार्ग, ईएसजी कार्यालया लागसरच्या योग सेतू आणि मांडवी न्हय देगेच्या मार्गाकडल्यान परत कला अकादमी हांगा सोपलो. ह्या कार्यावळीचो उद्देश वाद सोडोवपाची एक शांततापूर्ण आणि प्रभावी पद्दत म्हणून मध्यस्थीबद्दल जागृकता पसरोवप आशिल्लो. वॉकथॉन पुराय केल्या उपरांत न्यायमूर्ती सूर्यकांत हांणी कार्यक्रमाच्या स्थळार वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन सामाजिक समरसते वांगडाच पर्यावरणाप्रती जापसालदारकेचे महत्व अधोरेखित केले.
अभी थोड़ा सा मीडिया ने एक स्ट्रक्चर्ड एक मैकेनिज्म बन गया है, सिस्टम है, उसको अडॉप्ट किया. क्यों हम अडॉप्ट करना चाहते हैं, उसका कारण बड़ा स्पष्ट है. एक तो इसका पोस्ट इफेक्ट है, इसमें कोई बहुत पोस्ट अब जीवन में नहीं लगती मिट्टी बनती है, फैसला जल्दी हो जाता. तीसरा सबसे बड़ी जो इम्पोर्टेंट बात है वो समझौता होता है. समझौता है तो भाईचारा, प्रेम, स्वभाव आपस का बना रहता है. गांव में एक गली में दो लोग रहते हैं, अगर उनका कुछ बात की कोई दुष्प्रभाव भाव और समझौता हो जाए तो क्या से इकट्ठा सा जो रहेंगे पड़ोसी की तरह. इसी तरह कोई बीमारी जो मैट्रिमोनियल क्राइसिस है, जो वैवाहिक जीवन में कोई कठिनाई आने लगी है, वो सब इसी की तरह से वो अलग रहना चाहते
हैं.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेलान ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावल्यो खबरो. काणकोणच्या शिक्षणीक उदरगतीची मोख दवरून बलराम शिक्षण संस्थेसारख्यो संस्था अविरत काम करतात अशें कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी सांगला. ह्या संस्थेच्या वर्सुकी स्नेह संमेलनात मुखेल सोयरे म्हूण ते काल उलयताले. शिक्षणीक मोख गाडटना विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षांची वाट धरची आनी यश जोडचे असो तांणी उलो मारलो. बलराम शिक्षण संस्थेन जेई तशेंच नीट परिक्षेचे कोचिंग सुरू केलां अशें तांणी ह्या वेळार सांगले.
सायन्स हायर सेकंडरी पर्यंत जो आसा न्ही तो गेल्या 15-16 वर्सांचो प्रवास, पण प्रवास खूप आमकां करपाचो आसा. कारण आमी ज्या वेळाचे शिकताले त्या वेळाची जी परिस्थिती आनी आजची परिस्थिती आसा, जमीन आसमानाचो फरक आमकां दिस पडटा. आनी तो फरक आमकां केवळ फक्त एकेडमीक एज्युकेशन जस्ट पासिंग हाजे पुरतें ना वता, की आमकां फुडें वचून जे आसा न्ही कॉम्पिटेटीव एग्जामी खातीर आमी आमचे भुरगे कशे फुडें वतले ह्या संदर्भात तो एक फेजीस आमकां पुराय करपाचे आसा.
बेब्रास इंडिया चॅलेंज 2025 सर्तीन गोयातल्या विद्यार्थ्यांनी बरे यश जोडला अशी माहिती गोवा राज्य शिक्षक प्रशिक्षण संस्थेन दिल्या. एसीएम इंडियाच्या सीएस पतशाळा उपक्रमान आयोजित केल्या या राष्ट्रीय सर्तींत राज्यातल्या विद्यार्थ्यांनी वाटो घेतिल्लो. संगणकीय विचार सरणीच्या मुळाव्या संकल्पनांची वळख करून दिवपा खातीर हे आवाहन तयार केल्ले. 8-18 पिराय गटातल्या विद्यार्थ्यांमदी समस्या सोडोवपाची कुशळटाय, तार्किक मत आणि अल्गोरिथमिक विचारसरणी वाढोवप हे या आव्हानाचे उद्दिष्ट असा. जीएससीईआरटी आणि पीएमयूकेएसच्या प्रयत्नांक लागून राज्यातल्या वेगवेगळ्या शाळांतल्यान 16,000 परस चढ विद्यार्थ्यांनी या प्रतिष्ठीत सर्तींत वाटो घेतिल्लो. तातूंतल्या 13,653 विद्यार्थ्यांनी हे आव्हान पुराय केले. राज्यातल्या 10 विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांनी राज्यात सर्वोत्तम हो भोवमान मिळयला. पॅराग्लायडींग तशेंच हवेतले क्रीडा प्रकार एरोस्पोर्ट्स चडांत चड सुरक्षीत जावचे म्हूण यंत्रणेसयत उपकरणांची नेमीत तपासणी जातली. यंत्रणेसयत उपकरणांची तपासणी करपा खातीर सरकारान उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर स्वतंत्र समिती स्थापन केल्या. ही समिती उपकरणांची तपासणी करपासयत उपकरणां तशेंच यंत्रणेचे प्रमाणीकरण करतली. बायला क्रिकेटांत भारत श्रीलंका आड तिसरो T20 आंतरराष्ट्रीय खेळ आज तिरुअनंतपुरमांत ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमार खेळटा. आयतारा पहिल्या खेळांत भारतान श्रीलंकेचो 8 विकेट्सान पराभव केलो आनी मंगळारा विशाखापट्टणमांत दुसरो खेळ 7 विकेट्सान जिखला. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 18.1 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुके आनी वताळ आसतले, हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातूळ येता अशें वेधशाळेन म्हणला. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लीत वीर बाल दिसा निमतान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले. सीख समाजाच्या वीर बाल दिसाच्या फाटभुयेर आयज भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक तशेंच पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी शहीद फतेह सिंग आनी जोरावर सिंग हांकां परवरे बेती गुरुद्वारांत वचून आर्गां ओपली. गोंय राज्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान विशेष मतदार वळेरी उजळणी मोहिमेवरवी उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्ह्याची मतदार वळेरी तयार करून ती प्रसिद्ध केल्या. पर्यायी वाद निराकरण पद्धतीक चालना दिवपा खातीर सकाळी पणजेच्या कला अकादमीत प्रतिकात्मक मध्यस्थी जागृताय वॉकथॉन आयोजित केली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.